प्रगटीकरण अध्याय 10. मी आणखी एका बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. त्याच्या ती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. इतक्या स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला. आणि जो युगानुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी उशीर होणार नाही, परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल. त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या व बेतात असेल तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गुज पूर्ण होईल. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्या बरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूतांच्या हातातील उघडलेली गुंडाळी जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ती लहान गुंडाळी मला दे असे म्हटले. तो म्हणाला, ही घे आणि खाऊन टाक. ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूतांच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली. ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक राष्ट्रे निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.